विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आज आपण आर्थिक विकास ही संकल्पना जाणून घेणार आहोत. अलीकडच्या काळात वर्तमानपत्र उघडलं, टीव्हीवरचे चॅनल लावले की प्रत्येक चॅनलवर आर्थिक विकासाबद्दल, देशाच्या विकासाबद्दल काही ना काही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. जे विविध लेख वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये भारताचा आर्थिक दर कमी होणार असा अंदाज, किंवा भारताचा आर्थिक विकासाचा दर हा 9% राहणार अशी अपेक्षा, अशा अनेक आपण त्या ठिकाणी बातम्या वाचतो. देशातील नेत्यांच्या त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानामध्येही आर्थिक विकासाचा प्रश्न हा मांडला जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते देखील आर्थिक प्रश्नामुळे निर्माण होणारे किंवा हा विकास पुरेसा न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या याचा उहापोह करताना दिसतात. मानसशास्त्रज्ञ हे अतिविकासामुळे किंवा विकास हा एका विशिष्ट भागात केंद्रित झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्या मानसिक समस्या आहेत याच्याबद्दल विश्लेषण करतात. आणि एकूणच आपल्याला असं आढळून येतं की देशातील प्रत्येक व्यक्ती ना व्यक्ती ही आर्थिक विकास या प्रश्नाशी निगडीत आहे. जसं आपण आपल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये पाहिलं की अर्थशास्त्रामध्ये आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला जातो आणि हे प्रश्न व्यक्ती आणि समूह किंवा देश या दोघांनाही पडणारे असतात. म्हणजे व्यक्तीचा जो आर्थिक प्रश्न असतो, मी उत्पन्न कसे मिळवावे, ते कसे खर्च करावे, माझ्याकडे जी उत्पादक साधन सामुग्री आहे, समजा भांडवल असेल किंवा माझे श्रम असतील, त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा दृष्टिकोनातून त्याचं वाटप कसं करावं, असा प्रश्न मला भेडसावतात. तर देश पातळीवर कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, ते किती करावं, त्याचं विभाजन कसं करावं, अशा प्रकारचे प्रश्न हे भेडसावतात. म्हणजे आर्थिक प्रश्न हा व्यक्ती आणि समाज किंवा देश या सर्वांनाच भेडसावत असतो. आणि ज्यावेळेला आपण आर्थिक विकास म्हणतो त्यावेळेला याची सांगड ही फार महत्वपूर्ण अशी ठरत असते. आता आर्थिक विकास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आर्थिक विकासाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे. तर आर्थिक विकास म्हणजे दीर्घकाळामध्ये देशाच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ होणे, देशामध्ये देशातील लोकांना उपलब्ध असणाऱ्या वस्तू व सेवा यांच्यामध्ये वाढ होणे. आता या ठिकाणी आर्थिक विकास ही प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी असते हे लक्षात घ्या. म्हणजे केवळ अनुकूल हवामान आहे किंवा अचानक त्या ठिकाणी काही फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आपल्या देशातील उत्पादन वाढलं तर त्याला आर्थिक विकास म्हणता येणार नाही, कारण ही प्रक्रिया अत्यंत तात्पुरती आहे. ती फेज किंवा तो टप्पा हा अत्यंत अल्पकालीन किंवा तात्पुरता आहे. म्हणजे आर्थिक विकासामध्ये काय अपेक्षित आहे? आर्थिक विकासामध्ये प्रत्यक्ष उत्पादनामध्ये भर पडणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू यांच्यामध्ये वाढ होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ देशातील लोकांना झाला पाहिजे. म्हणजे देशातील लोकांना उपभोग्य वस्तू व सेवा या उपलब्ध झाल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे ही प्रक्रिया सतत चालणारी हवी. म्हणजे 1995 मध्ये ती अगदी वेगाने सुरू झाली आणि 96, 97, 98 मध्ये ती मंदावली असं नाही. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिली तर त्याचे खऱ्या अर्थाने आपल्याला फायदे मिळतील किंवा त्याची फळं प्राप्त होतील. आता याच्यामध्ये आर्थिक प्रक्रिया ज्यावेळेला आपण असं म्हणतो की दीर्घकाळ चालणारी हवी त्यावेळेला तिच्याकरता म्हणजे आर्थिक विकास घडवून आणण्याकरता होणारे प्रयत्न देखील हे असेच पाहिजे की जे ती प्रक्रिया दीर्घकाळ पुढे खेचून नेऊ शकतील. जर आपण तात्पुरते काही निर्णय घेतले आणि त्यातून तात्पुरत्या उद्योगांना किंवा तात्पुरत्या व्यवसायांना लाभ झाला पण पुढे मात्र ती प्रक्रिया थांबली किंवा मंदावली तर आर्थिक विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून शुम्पिटर यांनी असं म्हटलं आहे की आर्थिक विकासाची प्रक्रिया ही सतत चालू असली पाहिजे. केवळ नवीन शोध लावले किंवा एखादं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि उत्पन्नात तात्पुरती वाढ झाली तर त्याला आर्थिक विकास असं म्हणता येणार नाही. आता दुसरं म्हणजे ही प्रक्रिया स्वयंप्रेरित हवी, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सरकारी पुढाकाराने आपला आर्थिक विकास घडून येत आहे. मुक्त व्यापार, त्याचप्रमाणे निरहस्तक्षेपाचे धोरण, उदारीकरण हे अलीकडे रुजलेले शब्द आहेत आणि ती धोरणं पण अलीकडे आपण राबवू लागलेलो आहोत. परंतु एकदा आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचं जे काम आहे ते सरकारलाच करायला लागतं. त्याच्याकरता पायाभूत सेवा सुविधांची वाढ करणं, शिक्षणाचा पुरवठा करणं, रस्ते विकास, भांडवली त्या ठिकाणी निर्मिती करणं, ही प्रक्रिया प्रारंभी सरकारला सुरू करावी लागेल. कारण याच्याकरता जी गुंतवणूक लागत असते ती फार प्रचंड असते आणि म्हणून एकदा सरकारने ही प्रक्रिया सुरू करून दिली की ती पुढे नेण्याचं काम हे समाजातील व्यक्ती व संस्थांचं आहे. आता ज्यावेळेला मी संस्था म्हणतो त्यावेळेला ते शिक्षण संस्थांचं काम आहे, सामाजिक संस्थांचं काम आहे, उद्योगांच्या संघटनांचं काम आहे, की जेणेकरून सर्व लोक हे स्वयंप्रेरणेने आर्थिक विकासाची प्रक्रिया पुढे नेतील. जर अशा प्रकारच्या मनोवृत्तीची लोक असतील की ज्यांना ही प्रक्रिया पुढे नेण्यामध्ये रस आहे आणि जे अत्यंत कार्यक्षम आहेत ते लोक आपल्या देशाचा बार जलद गतीनं विकास घडवून आणतात. आपण जपान आणि चीनचं उदाहरण नेहमी देतो. जपानमध्ये प्रचंड कार्यक्षमता कार्यकुशलता त्या लोकांनी प्राप्त केली आणि जपानच्या अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास घडून आला. चीनचं देखील आपल्याला असंच म्हणता येईल की प्रचंड कार्यक्षमता शोध याचा वापर करून लोकांनी आपली कौशल्य वाढवली आणि रोजगाराच्या माध्यमातून आणि आपल्या स्वयंप्रेरणेच्या माध्यमातून त्यांनी नवीन नवीन उद्योगांना त्या ठिकाणी सुरुवात केली. आज चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगत झाली. म्हणजे या ठिकाणी महत्वाचं असं आहे की आर्थिक विकासाची प्रक्रिया सरकारने सुरू करून दिली, ती प्रक्रिया सुरू झाली, पायाभूत सेवा सुविधांचा विकास झाला, पण ती प्रक्रिया पुढे नेण्याचं काम सरकारचं नाही तर लोकांचं आहे. जर लोक आळशी असतील तर ही प्रक्रिया साहजिकच मंदावेल. जर लोकांमध्ये उद्यमशीलता नसेल, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याचं धाडस नसेल, जर आपण व्यवसाय केला आणि व्यवसाय डुबलं तर अशी त्यांना कायम शंका वाटत असेल तर असे लोक आर्थिक विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याकरता फारसे सक्षम राहत नाहीत आणि मग त्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर परिणाम होतो. म्हणून आर्थिक विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ही प्रक्रिया पुढे नेण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाने ओळखणं आणि ती पार पाडणं फार आवश्यक आहे. असं नाही की एका विशिष्ट गटानेच ही प्रक्रिया पुढे न्यायची आणि बाकीच्यांनी केवळ त्या ठिकाणी आपलं श्रम किंवा आपलं कौशल्य पुरवून त्या प्रक्रियेमध्ये आनंद घ्यायचा. प्रत्येकाने आपापल्या परीनं योगदान या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ज्यावेळेला आपण ही आर्थिक विकासाची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहावी असं आपण म्हणतो त्यावेळी ही प्रक्रिया चालू असताना दुर्दैवी उत्पन्नामध्ये देखील वाढ ही सतत होत गेली पाहिजे. असं नाही की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं परंतु त्याचा लाभ काही मुठभर लोकांनाच झाला, तर प्रत्येकाचं प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न जे आहे, दर माणशी उत्पन्न जे आहे ते वाढलं तर त्याचा लाभ सर्वांना होईल. जर उत्पन्नात वाढ झाली आणि केवळ श्रीमंत लोकांना किंवा उद्योजक लोकांना त्याचा लाभ झाला तर त्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला काहीही अर्थ राहणार नाही. कारण विकासाची फळं जी सर्वसामान्यांना मिळायला पाहिजेत ती त्यांना मिळणार नाहीत आणि मग देशाचा आर्थिक विकास हा काही मुठभर लोकांच्या हाती केंद्रित झालेला दिसेल, ज्याला आपण उत्पन्नाची विषमता असं म्हणतो. आणि म्हणून आर्थिक विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये देशातील वास्तव उत्पन्नात वाढ घडून येणं आवश्यक आहे. केवळ अल्पकालीन धोरणामुळे किंवा अल्पकालीन अनुकूल गोष्टींमुळे उत्पन्नात वाढ झाली म्हणजे आर्थिक विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता अनेक वेळा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ याच्यामध्ये आपल्याला संदिग्धता आढळून येते किंवा आपला गोंधळ होतो. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडून येणं आणि ही प्रक्रिया अल्पकाळामध्ये देखील होऊ शकते. म्हणजे आता तेल उत्पादक राष्ट्रांमध्ये गल्फ कंट्रीजमध्ये तेलाच्या किमती वाढल्यामुळे त्यांचं उत्पन्न हे त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याच वेळेला जर समाजामध्ये गरिबी असेल, शिक्षणाचा पुरवठा झालेला नसेल, आरोग्यसेवा विस्कळीत झालेल्या असतील, तर त्याला आपण काही आर्थिक विकास हा म्हणणार नाही. आर्थिक वृद्धीमध्ये केवळ अल्पकाळामध्ये घडून येणाऱ्या उत्पन्नातील बदल किंवा वाढ ही अपेक्षित आहे आणि ही दीर्घकाळ चालू राहावी अशी अपेक्षा नाही. म्हणजे उत्पन्नामध्ये 5% एकदम 9% वाढ होणं हे आर्थिक वृद्धीचं गृहित झालं. परंतु आर्थिक विकासामध्ये ही उत्पन्नातील जी वाढ आहे ती वाढ दीर्घकाळपणे चालू राहील अशा प्रकारची योजना आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक आहे तर आर्थिक विकासाची संकल्पना ही गुणात्मक आहे. आता ज्यावेळेला विकासाची संकल्पना गुणात्मक आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला देशातील लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल देखील अपेक्षित आहेत. म्हणजे आर्थिक विकास होत असताना जर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याकरता आपलं मन तयार केलं तर ते आर्थिक विकासाचं द्योतक आहे. जर जमिनीचं समान वाटप झालं तर ते आर्थिक विकासाची ती खूण आहे. म्हणजे आर्थिक विकास होत असताना केवळ उत्पन्नात वाढ झाली असं नाही तर सामाजिक व मानसिक संस्थांमध्ये देखील बदल घडून आला. जे लोक पूर्वी पारंपरिक विचाराचे होते ते आता आधुनिक विचाराचे होणं म्हणजे आर्थिक विकास होय. आता या ठिकाणी म्हणून मी जसं मगा म्हटलं की आर्थिक विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया हवी ती याच कारणाकरता. केवळ अल्पकाळामध्ये उत्पन्नामध्ये वाढ घडून येणं याला आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये महत्व नाही तर आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये दीर्घकाळामध्ये देशातील दरडोई वास्तू उत्पन्नामध्ये वाढ होणं आणि त्याचबरोबर अनुकूल सामाजिक आणि मानसिक बदल घडून येणं, संस्थात्मक बदल घडून येणं हे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण आर्थिक विकासाचे जे निकष आहे की आर्थिक विकास नेमका कसा मोजायचा याच्याबद्दलची थोडी माहिती घेऊ. आता विकास मोजायच्या ज्या दोन पद्धती आहेत, आर्थिक विकास व एखादी अर्थव्यवस्था ही प्रगतीपथावर आहे किंवा त्यांनी विकास साध्य केला हे ओळखण्याचं कोणतं निकष आहेत, तर पहिलं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी वाढ होते ती वाढ ही आर्थिक विकासाचं एक उत्तम निर्देशक किंवा क्रायटेरियन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये देखील काही प्रश्न आहेत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली तरी देखील त्या राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी किंवा त्याचं वाटप हे कशा पद्धतीनं झालं यालाही फार महत्व आहे. जसं मी मगा म्हटलं की उत्पन्नाचा मोठ्या प्रमाणात भाग हा जर मुठभर लोकांच्या हाती केंद्रित झालेला असेल तर त्या आर्थिक विकासाला त्या ठिकाणी अर्थ उरणार नाही. कारण समाजातील बहुसंख्य लोक हे अजूनही गरीब, अज्ञानी आणि जे विकासापासून वंचित असे राहिलेले आहेत. आणि म्हणून काही अर्थतज्ञ, त्याच्यामध्ये मेयर आणि बाल्डविन आहेत, त्यांनी राष्ट्रीय वास्तव उत्पन्नातील वाढ ही त्या ठिकाणी महत्वाची मानलेली आहे. वास्तव उत्पन्न म्हणजे काय की जे वस्तू व सेवाच्या रुपामध्ये व्यक्त केलं जातं. आणि जेव्हा या उत्पन्नामध्ये वाढ होते त्यावेळेला त्याचा अर्थ असा की या सर्व वस्तू व सेवा देशातील लोकांना उपलब्ध आहेत आणि त्यातूनच मग त्यांच्या उपभोगामध्ये वाढ होईल, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल, त्यांच्या काम करण्याच्या इच्छेमध्ये आणि सकारात्मक मनोवृत्तीमध्ये वाढ होईल आणि मग ही प्रक्रिया, आर्थिक विकासाची प्रक्रिया पुढे सतत चालणारी अशी राहील. आणि म्हणून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही त्या ठिकाणी आर्थिक विकासाचा एक निकष त्या ठिकाणी मानला जातो. दुसरा जो आहे तो आहे दरडोई वास्तव उत्पन्नातील वाढ. जसं मी मगा म्हटलं की दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किती त्या ठिकाणी उत्पन्न मिळालेलं आहे, एकूण उत्पन्नापैकी त्याचं जे वाटप आहे ते व्यक्तींमध्ये कशा प्रकारे झालेलं आहे याला त्या ठिकाणी खूप महत्व आहे। आणि म्हणून समाजाच्या भौतिक सुखामध्ये भर पडत असताना तिचा वाटा हा प्रत्येक व्यक्तीला जर मिळाला तर तो अत्यंत योग्य राहील अशा प्रकारचा एक विचार आहे। आणि म्हणून दरडोई वास्तू उत्पन्नातील वाढ ही त्या ठिकाणी महत्वाची मानलेली आहे। आता हे मोजताना आपल्याला देशातील एकूण लोकसंख्या एकूण उत्पन्न याचं चांगली आणि विश्वसनीय अशी आकडेवारी उपलब्ध पाहिजे। जर ती तशी नसेल तर आपल्याला नेमकं किती वाढ झाली हे त्या ठिकाणी मोजता येणार नाही। आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण विश्वसनीय अशी आकडेवारी यांची उपलब्धता याच्यावरून देखील आपल्याला विकासाची जी प्रक्रिया आहे आणि त्याचा लाभ अंतिमता संपूर्ण समाजापर्यंत पोहोचला की नाही याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्याच्यावरून प्राप्त करता येईल। परंतु ही अत्यंत विश्वसनीय अशी माहिती हवी। अनेक वेळेला आपण पाहतो की खेडेगावामध्ये जन्माची नोंदणी केली जात नाही, मृत्यूची नोंद केली जात नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अनेक प्रश्न हे भेडसावतात। भारतामध्ये देखील म्हणजे बेरोजगार असणारे लोक आपली नोंदणी करत नाही आणि म्हणून भारतामध्ये बेरोजगारी किती आहे हे मोजणं म्हणजे खूप अवघड बनून चाललेलं आहे। अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये जे व्यवहार होतात, उदाहरणार्थ एखाद्या श्रमिकाने आपल्या जमीनदाराला किंवा जमीन मालकाला जर श्रम पुरवले असतील तर ते पैशाचे व्यवहार न होता त्याच्यामध्ये एक वर्षभर धान्य कपडा लत्ता असे त्या ठिकाणी व्यवहार होतात आणि त्याच्यामुळे नेमकी आर्थिक उलाढाल किती झाली याचा आपल्याला अंदाज येत नाही। आणि म्हणून आर्थिक विकास हा शेवटपर्यंत कसा पोहोचलेला आहे, समाजातील अंतिम व्यक्तीला त्याचा लाभ झाला आहे का नाही याच्याबद्दलचा अंदाज करणं हे एक अवघड काम बनून जातं। परंतु एक संकल्पना की जी सर्वांच्या जीवनाशी अत्यंत घनिष्ठपणे निगडित आहे आणि ती म्हणजे आर्थिक विकास हे आपण ध्यानात ठेवणं खूप आवश्यक आहे। आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की एखादी अर्थव्यवस्था ही विकसित आहे आणि एखादी अर्थव्यवस्था ही अविकसित आहे डेव्हलपिंग आहे, त्यावेळेला नेमकं कोणत्या अर्थव्यवस्थेला विकसित म्हणायचं आणि कोणती अर्थव्यवस्था विकसनशील आहे हे म्हणायचं याच्याबद्दलही प्रश्न निर्माण होतो। अनेक वेळा असाही युक्तिवाद केला जातो की केवळ आर्थिक विकासाचं दर उच्च असणं म्हणजे व्यक्ती सुखी समाधानी असणं असंही नाही, त्या विधानामध्ये काही तथ्य आहे। परंतु आपण त्याचा आढावा पुढे घेऊ। तूर्त आपण आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय याचा आपण विचार करू आणि ही या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या क्रायटेरियन्स आहेत निर्देशक आहेत ते अनुपस्थित असणं म्हणजे ती अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता आज आपला आर्थिक विकासाचा दर अद्यापही 5.5-6% त्या ठिकाणी थोडासा मंदावलेला आहे, जो पूर्वी 9-9.5% इथपर्यंत होता आणि आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे। म्हणजे डबल डिजिट रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अजून आपल्या देशाने साध्य केलेलं नाहीये आणि त्यामुळे अजूनही आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणूनच त्या ठिकाणी ओळखली जाते। आता आपल्याला असं पाहायचं आहे की अविकसित अर्थव्यवस्थेची देखील काही वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्यामुळे ही अर्थव्यवस्था विकासाची झेप घेणार त्या ठिकाणी थोडी मागे पडते, विकासाची झेप ती घेऊ शकत नाही। तर या कोणत्या गोष्टी आहेत? पहिला घटक आहे तो म्हणजे दरडोई वास्तू उत्पन्न। अशा अर्थव्यवस्थेमध्ये दर व्यक्तीमागे निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला गरिबी, कुपोषण अशा स्वरूपाचे प्रश्न हे उद्भवताना दिसतात। दुसरं म्हणजे दरडोई भांडवलाचा वापर। आपल्याला माहिती आहे की उत्पादनाचे श्रम, भांडवल, भूमी व संयोजन असे चार घटक आहेत आता विकसित अर्थव्यवस्थेमध्ये एका श्रमामागे किंवा एका श्रमिकामागे वापरण्यात येणारं यंत्र, आधुनिक तंत्रज्ञान याच्यावरचा जो खर्च काढला तो खूप जास्त आहे, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनामध्ये मोठी वाढ ते घडवून आणतात. परंतु भारतासारख्या देशामध्ये दरडोई श्रमिकामागे भांडवलाचा वापर हा अत्यंत त्या ठिकाणी कमी आहे. त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न कमी आणि म्हणून दरडोई बचतही कमी असे दुष्टचक्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे उत्पन्न कमी असेल तर सर्व उत्पन्न हे उपभोगावर खर्च होतं आणि त्यामुळे बचत होत नाही, आणि ही बचत मग देशाच्या विकासाकरता बँकांना व सरकारी संस्थांना वापरता येत नाही. हे एक दुष्टचक्र आपल्याला आढळून येतं. तिसरं म्हणजे उत्पादनाचं स्वरूप. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीनं उत्पादन केलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा वस्तू निर्माण करणारं जे क्षेत्र आहे त्याचा मोठा त्या ठिकाणी वाटा अशा अर्थव्यवस्थांमध्ये असतो. परंतु भारतामध्ये मात्र अजूनही प्राथमिक क्षेत्राचा वाटा हा मोठाच आहे. बहुसंख्य लोक हे शेती क्षेत्रावरच अवलंबून आहेत, आणि म्हणून आज जेव्हा आपण पाहतो की दुष्काळासारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांचं काय होणार असा प्रश्न हा प्रत्येकाला पडलेला आहे. म्हणजे अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं स्वरूप हे आधुनिक नसतं तर ते पारंपरिक स्वरूपाचं असतं. अनेक वेळा ते प्राथमिक क्षेत्रामध्ये केंद्रीतभूत झालेलं असतं किंवा एकवटीत झालेलं असतं, आणि त्याच्यामुळे देखील लोक हे गरीब राहतात. चौथं आहे अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. जसं मी बघा म्हटलं की उत्पादनाचं टेक्निकच त्या ठिकाणी जर फारसं प्रगत नसेल तर अशा उत्पादनाच्या तंत्रापासून उत्पादन वाढ ही कितीशी होणार, आणि हे उत्पादन वाढ मग किती लोकांमध्ये विभागली जाणार, किती लोकांना ते पुरणार, त्यातनं निर्यात किती होणार, त्याची गुणवत्ता काय असणार, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. महत्वाचं पुढचं म्हणजे अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिकांची जी उत्पादकता असते ती उत्पादकता ही कमी असते. याचं कारण असं की श्रमिकांना दैनंदिन जीवन जगण्याकरता ज्या कॅलरीज, ज्या पद्धतीचं अन्न हे मिळायला पाहिजे की ज्यातून त्यांची काम करण्याची मानसिक व शारीरिक शक्ती ही वाढू शकेल, तशा प्रकारचं त्यांना मिळू शकत नाही. शिक्षण नसल्यामुळे त्यांची एम्प्लॉयबिलिटी किंवा रोजगार क्षमता ही देखील कमी असते, आणि त्यामुळे केवळ दोन वेळच्या जेवणाची जुळ्याजुळ करण्याकरता ते काम करत असतात. आता अशा श्रमिकांकडून फार मोठ्या पद्धतीच्या, आधुनिक पद्धतीच्या, गुणवत्तापूर्ण उत्पादनाची आपल्याला अपेक्षा ठेवता येत नाही. आणि दुसरं म्हणजे दर श्रमिकामागे वापरलं जाणारं तंत्रज्ञान हे देखील फारसं प्रगत नसल्यामुळे एकूण उत्पादन देखील वाढू शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला श्रमिकांची उत्पादकता ही कमी आढळून येते. पुढचं महत्वाचं म्हणजे लोकांची मानसिक वृत्ती कशी आहे. अनेक वेळा आपण असं म्हणतो की विशिष्ट भागामधले लोक हे आळशी आहेत किंवा त्यांच्यामध्ये उद्यमशीलता नाही, त्यांना आयुष्यामध्ये धोके स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही, आणि अशा मनोवृत्तीमुळे मग आपल्या अंगी काही कौशल्य आहेत, गुण आहे, आणि त्यातून आपण केवळ आपलाच नव्हे तर आपल्या गावचा, आपल्या देशाचा विकास साध्य करू शकतो, अशी वृत्तीच निर्माण होऊ शकत नाही. आणि आहे त्याच्यात समाधानी राहण्याचं लोक प्रयत्न करतात, आणि त्यातून मग आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला मोठी खीळ बसते. जर तुम्हाला पुढे जायची इच्छाच नसेल, काही प्राप्त करायची इच्छाच नसेल, तर मग साहजिकच तुमचे प्रयत्न हे देखील मंदावतात, आणि केवळ आहे त्याच्यात समाधान मानण्याची वृत्ती निर्माण होते, आणि अशी वृत्ती मग देशाच्या आर्थिक विकासाला फार मोठा त्या ठिकाणी सेटबॅक किंवा फार मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. अनेक देशा, उदाहरणार्थ जपानमध्ये प्रत्येक व्यक्ती ही उद्यमशील राहिलेली आहे, छोटे छोटे उद्योग लोकांनी सुरू केलेले आहेत, पण आपल्याकडे केवळ सुरक्षित अशी नोकरी स्वीकारून जर आपलं जीवन कार्य चालवायची वृत्ती असेल तर मग उद्यमशीलता वाढणार नाही, आणि अशी उद्यमशीलता वाढली नाही तर साहजिकच आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये मर्यादा पडतात. पुढचं त्या ठिकाणी जे आहे ते म्हणजे जसं मी मग म्हटलं की आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये पैशातले व्यवहार हे वाढले पाहिजेत, पण आपल्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काय होतं की शेतमजूर हा आपल्या जमीन मालकाला त्या ठिकाणी बांधील राहतो, वर्षभर त्याच्याकडनं कर्ज घेतलेलं असतं आणि केवळ दोन वेळचं जेवण, राहायला घर आणि अन्न वस्त्र एवढंच त्याचं त्या ठिकाणी, या बोलीवर तो वर्षभर काम करतो आणि वस्तू विनिमयाचे व्यवहार देखील वाढत जातात. म्हणजे 5 किलो गव्हाच्या बदल्यात 2 किलो तांदूळ किंवा एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घेणं, अशा प्रकारचे व्यवहार झाल्यामुळे नेमकं आर्थिक व्यवहाराची आपल्याला पातळी जाणून घेता येत नाही, ते किती प्रमाणात झाले ते आपल्याला सांगता येत नाही, आणि त्याच्यामुळे असे व्यवहार झाल्यामुळे आर्थिक विकास प्रक्रियेला मोठी खीळ बसते. कारण पैशाचे व्यवहार त्या ठिकाणी होत नाहीत आणि केवळ वस्तूविनिमयामधून व्यवहार झाल्यामुळे जेवढं काही उत्पादन उपलब्ध आहे त्यातूनच ते व्यवहार होतात, उत्पादन वाढवण्याची प्रेरणा देखील त्यातून निर्माण होत नाही आणि त्यामुळे लोकांचं जे दैनंदिन जीवन आहे, पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये अद्यापही ही पद्धत चालू आहे की ते केवळ दैनंदिन गुजराण एवढंच त्या ठिकाणी एवढ्यापुरतं ते सीमित राहतं. त्याच्यामुळे वित्त संस्थांचा विकास होऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने आपलं उत्पन्न वाढवलं आणि पैशाच्या माध्यमातून त्यांनी खरेदी विक्रीचे व्यवहार केले तर त्याचे 4 पैसे बाजूला पडतील, ते पैसे तो बँकेमध्ये ठेवून बँकेला त्याच्या पैशाच्या साह्याने इतरांना कर्ज देता येईल, पतनिर्मिती करता येईल आणि मग ही प्रक्रिया पुढे वाढत जाईल. पण जर पैशाच्या साह्याने व्यवहार झालेच नाहीत तर मग बँकांकडे प्राथमिक ठेवीच्या रुपातून प्राप्त होणारा पैसा हा मर्यादित राहील आणि मग बँका कर्ज देखील देऊ शकणार नाही. म्हणजे नुसते वस्तूविनिमय पद्धतीनं व्यवहार झाल्यामुळे ग्रामीण भागातील बँक व्यवसाय देखील विस्तारू शकत नाही, त्याची प्रगती होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात येईल. अविकसित अर्थव्यवस्थेचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कर व्यवस्था ही आपल्याला फारशी प्रगत करता येत नाही. लोकांचं उत्पन्नच कमी असल्यामुळे लोकांची करदेय क्षमता, की ज्याला आपण टॅक्सेबल कपॅसिटी म्हणतो, टॅक्सेबल कपॅसिटी म्हणजे काय, की एखादा समाज आपल्या उपभोगाचा त्याग करून जास्तीत जास्त किती कर देऊ शकेल. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये हे प्रमाण खूप मोठं आहे कारण तिथे उत्पन्नाची पातळी जास्त आहे, लोकांच्या उपभोगाची पातळी त्या ठिकाणी बऱ्याच वस्तूंचा त्यांनी उपभोग घेतल्यामुळे ती पण पातळी उंचावलेली आहे आणि त्यामुळे लोकांकडनं जास्त कर वसूल करणं हे सरकारला शक्य होतं, पण आपल्याकडे ते तसं करणं अवघड बनतं कारण उत्पन्नाची पातळीच कमी असल्यामुळे जर लोकांवर जास्त कर लावले तर लोकांच्या दैनंदिन उपभोगावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून मग सरकारचं कररूपी उत्पन्न देखील कमी होतं. मग चलनवाढ म्हणजे नवीन पैशाची निर्मिती करण्यापासून सरकारपुढे पर्याय राहत नाही आणि म्हणून कर व्यवस्था किंवा आपल्याला कराद्वारे किती महसूल मिळेल याची शासनाला कायम धास्ती ही राहते. अविकसित अर्थव्यवस्थेचं पुढलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे विषमता. जसं आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता ही निर्माण झालेली आहे आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की विकासाची फळं ही केवळ काही मूठभर लोकांच्या हाती केंद्रित झालेली आहे. आज देखील आपण पाहतो मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांचं दैनंदिन उत्पन्न रोजी हे अत्यंत कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अनेक गर्भश्रीमंत लोक आहेत की जे उंची घरामध्ये राहतात, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, ते मोठं चैनीचं जीवन जगतात. म्हणजे ही जी विषमता आहे ही विषमता आर्थिक विकास प्रक्रियेला खूप घातक आहे, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक प्रश्न देखील ती निर्माण करते. म्हणून जसं मी सुरुवातीला म्हटलं की आर्थिक विकास ही केवळ आर्थिक बाब राहत नाही तर ती अनेक सामाजिक, मानसिक, राजकीय अशा अनेक पातळीवरती आपले रंग हे दाखवत असते. आता आपण अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक राष्ट्राने, मग ते गरीब असो विकसित असो, प्रत्येक राष्ट्राने आर्थिक विकासाकरता प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आता असं नाही आहे की विकसित राष्ट्र असेल तर त्याला आर्थिक विकासाची काही गरज नाही, चांगले उत्पन्नाची पातळी आहे, उत्पादन भरपूर होत आहे, लोक उद्यमशील आहे आणि त्यामुळे त्या राष्ट्राने काही प्रयत्न केले नाही तरी चालेल, असं नाहीये. आर्थिक विकास होत असताना अनेक प्रश्न देखील निर्माण होत असतात आणि ते दूर करणं, त्या समस्या दूर करणं ही सरकारची जबाबदारी बनते. उदाहरणार्थ आर्थिक विकास होत असताना लोकांचं जीवनमान सुधारतं, त्याचबरोबर त्यांचं आयुष्यमान देखील वाढतं. म्हणजे त्यांचं अनेक लोक हे 75-80 वर्षाच्या पुढे देखील जगतात आणि मग अशा लोकांना, म्हणजे वृद्ध लोकांना सुरक्षा पुरवणं, त्यांना आरोग्यविषयक सुविधा देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही जबाबदारी सरकारची बनते. त्यामुळे आर्थिक विकास झाला म्हणजे आता आपल्याला काही करायची गरज नाही असं नाही. जेवढे प्रयत्न आर्थिक विकासाकरता विकसनशील देशांना करावे लागतात तेवढेच प्रयत्न विकसित देशांना आर्थिक विकासाची पातळी टिकवण्याकरता करावे लागतात. अनेक वेळा असं होतं की आर्थिक विकास होत असताना एखाद्या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये एखादं क्षेत्र सातत्याने मागे पडतं किंवा एखाद्या उद्योगाला मोठ्या प्रमाणात तोटा होतो किंवा एखादी बँक कोसळते आणि मग अशा वेळेला सरकारला त्या बँकेच्या मदतीकरता, तिथे काम करणाऱ्या लोकांच्या भवितव्याकरता आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांच्या मदतीकरता धावायला लागतं. आपण अमेरिकेमधला जे मध्ये वित्तीय समस्या निर्माण झाली होती की बँका अचानक कोसळल्यामुळे त्या बँकांना मदत करण्याकरता सरकारला मोठी आर्थिक तरतूद करावी लागली. जपानमध्ये आज वृद्ध लोकांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. 90-90 100 गाठणारे काही लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अशा लोकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधा, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अशा सारख्या उपाययोजना सरकारला या कराव्या लागत आहेत. म्हणजे एकदा आर्थिक विकासाची उच्च पातळी गाठल्यानंतर परत आपल्याला काही करायची गरज नाही असं नाहीये. उलट ही प्रक्रिया सतत त्याच टेम्पोमध्ये, त्याच लयीमध्ये, त्याच वेगामध्ये कशी राहील हे देखील सरकारला बघावं लागतं. म्हणजे अनेक वेळा असं म्हणतात की तो काय विकसित देश आहे त्यांना काय काळजी, असं नाही. विकसित देशांना देखील ही आर्थिक विकासाची गती आहे तशी ठेवण्याकरता आपल्या देशातले उद्योग, विविध क्षेत्र याच्यामध्ये समान पद्धतीनं विकास गती चालू आहे ना हे देखील डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला जो प्रश्न निर्माण झाला आपण फिस्कल क्लिफ असं म्हणतो की ज्याच्यामध्ये सामाजिक सुविधा आणि कल्याणकारी सुविधा पोहोचवण्याकरता सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला, त्यामुळे सरकारचा खर्च वाढून मोठी तूट निर्माण झाली. आता ही तूट भरून काढण्याकरता श्रीमंत लोकांवर त्या ठिकाणी जास्त कर लावावे असं सरकारने ठरवलं आणि त्याच्याकरता लोकांची त्या ठिकाणी चाचणी घेतली की तुम्ही हे जास्त कर द्यायला तयार आहात ना. म्हणजे आर्थिक विकास साध्य केल्यानंतरही अनेक प्रश्न निर्माण होतच असतात, पण म्हणून आर्थिक विकास नको असं कोणी म्हणत नाही. कारण आर्थिक विकास म्हणजे ही मानवाला जीवन जगण्याची एक सुरक्षित आणि सोयीची अशी परिस्थिती आहे की ज्यातून व्यक्ती आपल्या स्वतःचा, समाजाचा आणि कुटुंबाचा विकास ही साध्य करते. आणि म्हणून आर्थिक विकासाचे नेमके घटक कोणते याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आता आर्थिक विकासाचा एकच एक किंवा काही ठराविक असे घटक सांगता येणार नाहीत, कारण आर्थिक विकास हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. जसं आपण म्हटलं की देशातील लोकांची मानसिक वृत्ती, आता ही कशी तपासणार, त्याचे काही निकष आहेत का? पण हा घटक देखील देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम करतो हे उघडकीस आलेलं आहे. आणि म्हणून आर्थिक विकास एकच एक घटक आपल्याला सांगता येणार नाही, तरी देखील जे महत्वाचे घटक आहेत त्याचा आपण विचार करूया। पहिला घटक आहे नैसर्गिक साधन सामुग्री। तुमच्या देशामध्ये सुपीक जमीन, गंदाट जंगल, हिरवगार वातावरण, पर्जन्यमानाचं मोठं प्रमाण हे जर असेल तर आर्थिक विकासाला विकासात खूप पोषक असं वातावरण निर्माण होतं। याउलट जर तुमच्याकडे रेताड जमीन असेल, नापीक असेल, जास्त उत्पादकता नसेल, मोठ्या प्रमाणावर वाळवंट असतील, पावसाचं प्रमाण कमी असेल, तर साहजिकच आर्थिक विकास प्रक्रियेला त्या ठिकाणी खीळ बसेल। यावर विकसित देशांनी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम पद्धतीनं या गोष्टी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत। म्हणजे जमिनीचं प्रमाण कमी असून देखील शेतीचं उत्पादन हे प्रगतीच्या साह्यानं, तांत्रिक प्रगतीच्या साह्यानं वाढून घेतलेलं आहे। परंतु तरी देखील नैसर्गिक साधन सामुग्री विपुल प्रमाणात उपलब्ध असली तर आर्थिक विकास हा अधिक सुलभ होतो असं आपल्याला म्हणता येईल। पुढला घटक आहे मानवी घटक। जसं नैसर्गिक घटक महत्वाचा आहे तसंच मानवी घटक देखील महत्वाचा आहे। समाजातील लोक कसे आहेत, ते बदलाला सामोरे जातात का, ते निराशावादी आहेत का, दैववादी आहेत का, शिक्षण घेण्याची त्यांची प्रवृत्ती आहे का, तांत्रिक ज्ञानाबद्दल त्यांची काय भावना आहे आणि एकूणच विकासाप्रती त्यांची मनोवृत्ती कशी आहे याच्यावर देखील आर्थिक विकास ठरत असतो। आज भारतामध्ये आपण म्हणतो की गुजरातमधले लोक खूप उद्यमशील आहेत, कारण गुजराती कम्युनिटीमध्ये व्यापार हा त्यांच्या रक्तातच आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक अनेक छोटे छोटे व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात। तर मानवी घटक हा त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे। पुढलं म्हणजे भांडवल। आता या ठिकाणी भांडवल म्हणजे पैसा नाही, तर भांडवल म्हणजे उत्पादन वाढवण्याकरता जी यंत्रसामुग्री, इमारती, तंत्रज्ञान हे लागतं त्याला भांडवल असं म्हणतात। पैशाच्या साह्याने आपण हे भांडवल उपलब्ध करू शकतो आणि म्हणून भांडवलाची स्थिती कशी आहे याच्यावर देखील आर्थिक विकासाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते। पुढचा घटक आहे संघटक। संघटक म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत त्या घटकांना एकत्र करून प्रत्यक्ष उत्पादनाची प्रक्रिया हाती घेणं आणि त्याचा लाभ हा स्वतःला आणि संपूर्ण समाजाला उपलब्ध करून देणं त्याला आपण संघटक असं म्हणतो। आता हा संघटक जर उपस्थित असेल म्हणजे धडाडी असणारी व्यक्ती असेल, कार्यकुशल व्यक्ती असेल, तर असे संघटक नवनवीन उपक्रम हाती घेतात। पण जर अशा लोकांची वानवा असेल किंवा मी कशाला रिस्क घेऊ अशी जर वृत्ती असेल तर हे संघटक त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि म्हणून आर्थिक विकासासाठी अशा संघटकांची किंवा उद्योजकांची, उद्यमशील लोकांची अत्यंत आवश्यकता असते। नुसतं सरकारने सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या, नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे, लोक विकासाला त्या ठिकाणी पोषक असे आहेत, पण जर संघटक नसतील तर या घटकांचा वापर करून उत्पादन वाढ घडवून आणणारं कोणी नसेल आणि मग या दोन गोष्टी अनुकूल असून देखील केवळ संघटक नसल्यामुळे देशाचा आर्थिक विकास हा खुंटला जाईल आणि म्हणून संघटक निर्माण होणं, संघटक निर्माण करणं हे देखील आर्थिक विकासासाठी खूप आवश्यक आहे। पुढचा घटक आहे बाजारपेठा। जर आपण आर्थिक विकास त्या ठिकाणी केला, उत्पादन वाढवलं, तर हे उत्पादन विविध बाजारपेठांमध्ये विकण्याकरता बाजारपेठांचा विकास होणं देखील आवश्यक आहे। जर या बाजारपेठा उपलब्ध नसतील तर उपलब्ध माल हा स्थानिक बाजारपेठेमध्येच विकला जाईल आणि मग त्यातून आपल्याला पाहिजे तेवढा नफा हा मिळणार नाही। अलीकडच्या काळात जागतिकीकरणाच्या या काळामध्ये संपूर्ण जग ही एक बाजारपेठच बनली आहे। आज तुम्ही इंटरनेटच्या साह्याने तुम्हाला पाहिजे ती वस्तू घरपोच प्राप्त करू शकता। एवढं मोठं अनलिमिटेड स्कोप, अमर्याद त्या ठिकाणी बाजाराचा विस्तार हा झालेला आहे। पण जर बाजार मर्यादित असतील, उदाहरणार्थ एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या निर्यात वस्तूंवर त्या ठिकाणी बंधनं घातली की आम्ही तुमच्याकडनं वस्तू घेणार नाही, तर तो बाजार हा संकुचित होऊन जाईल। आणि मग आर्थिक विकास प्रक्रियेला मोठी खीळ बसेल. जर आपण निर्माण केलेल्या वस्तू विकल्या जाणार नसतील तर त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून जेव्हा एक देश आर्थिक विकास प्रक्रियेकरता सकारात्मक होतो त्याच वेळेला दुसऱ्या देशांनीही त्या प्रक्रियेला मदत करणं, त्याला पाठिंबा देणं आवश्यक आहे. जर तसं झालं नाही तर मग त्या देशाने संरक्षित व्यापाराचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि आम्ही केवळ आमच्याच वस्तू वापरू, तुमच्याकडचा माल आम्ही घेणार नाही, अशा प्रकारची जर मनोवृत्ती त्यांनी बाळगली तर तो देश मंदीच्या खाईमध्ये जाईल. आणि म्हणून ज्यावेळेला मी बाजारपेठा असं म्हणतो तेव्हा केवळ स्थानिक बाजारपेठाच नाही तर आयात निर्यात व्यापाराच्या माध्यमातून देखील बाजारपेठाचा विस्तार होणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे जागतिक व्यापार संघटना आहे. या संघटनेचं मुख्य ध्येय हेच आहे की देशादेशामधला व्यापार हा मुक्त करणं आणि देशादेशामधील लोकांना एकमेकांच्या देशातील वस्तू या वापरायची मुभा असणं. आता जर संपूर्ण जगच एक बाजारपेठ बनले असेल तर साहजिकच मग आर्थिक विकास प्रक्रियेला त्या ठिकाणी चालना मिळेल. पण जर काही राष्ट्रांनी केवळ आपल्या देशातील उद्योजकांचं हित जपण्याकरता जर आयातावर मर्यादा घातली तर साहजिकच मग बाजारपेठ मर्यादित होऊन आर्थिक विकासाची गती ही कुंटवेल. पुढचा घटक आहे बँका व वित्त संस्थांचा विकास. आता आर्थिक विकासाकरता वित्त सहाय्य किती आवश्यक आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. जर उद्योजकांना अल्प दराने कर्ज पुरवठा झाला तर साहजिकच उद्योजकांना नवीन उपक्रम हाती घेणं शक्य होईल. कारण व्यवसायाकरता लागणारा पैसा हा मोठा असतो आणि प्रत्येक व्यक्तीकडे तो असतोच असं नाही. अनेक वेळा आपण पाहतो आपल्याकडे किर्लोस्करांनी जो व्यवसाय सुरू केला तो अत्यंत अल्प भांडवलामध्ये त्या ठिकाणी सुरू केला. प्रचंड उद्यमशीलता त्यांच्यामध्ये होती परंतु भांडवलाची उपलब्धता नसल्यामुळे प्रारंभी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. म्हणजे जर भांडवल उपलब्ध नसेल तर अनेक वेळा उद्यमशील उपक्रमशील संयोजकांना देखील त्या ठिकाणी अडचणी येतात. आता किर्लोस्करांसारख्या व्यक्तीला त्यांनी अनेक अडचणींना तोंड देऊन आपला उद्योग पुढे नेला ही गोष्ट निराळी. परंतु प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही. आणि म्हणून आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये उद्यमशील व्यक्तींना उपक्रमशील व्यक्तींना जर बँका आणि वित्त संस्थांनी सहकार्य केलं तर ते आपले उपक्रम हे पूर्ण करू शकतात आणि त्याचा फायदा अंतिमतः समाजाला आणि देशालाच होतो. अनेक वेळा बँका पूर्वी आपल्याकडे खासगी बँका होत्या. 1969 जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेला बँकांचं मुख्य काम हे राष्ट्रीय राष्ट्राच्या उभारणीमध्ये अर्थसहाय्य करणं असं बनलं. आणि आज देखील जरी खासगी बँका आपल्याकडे निर्माण झालेल्या असल्या, खासगी बँका जरी असल्या तरी त्यांना सरकारी म्हणजे शासनाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अधीन राहूनच कर्ज पुरवठा करायला लागतो. राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था या स्थानिक उपक्रमशीलतेला वित्त सहाय्य करून एक प्रकारे मोठी मदतच करत आहेत. सहकाराचा आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी परंपरा आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आज दुग्ध उत्पादन, दुधापासून बनवलेले पदार्थ, त्याचप्रमाणे दूध व्यवसाय, शेती याच्याकरता मोठं योगदान, आर्थिक योगदान हे सहकारी क्षेत्रांनी दिलेलं आहे. त्यामुळे आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये वित्त संस्थांनी हात आकडता न घेता वित्त सहाय्य करणं हे देखील आर्थिक विकासाकरता एक फार महत्वाचा असा घटक आहे. जर बँकांनी केवळ नफ्याचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कर्ज पुरवठा केला तर त्यातून त्या सुरक्षित राहतील परंतु उद्यमशीलता वाढणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी अनेक उद्यमशील लोकांना, उद्यमशील उपक्रमांना त्या ठिकाणी सरकारी नियमांच्या अधीन राहून वित्त सहाय्य केलेलं आहे. त्याशिवाय सरकारने अनेक उद्योग प्रधान अशा योजना आखलेल्या आहेत की ज्यातून कर्ज पुरवठा करणं हे बँकांना बंधनकारक आहे. आणि म्हणून आपल्याकडे उदाहरणार्थ नाबार्ड बँक आहे, नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही बँक ग्रामीण भागातील उद्यमशीलतेला आणि शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करते। जर अशा स्पेशलाइज इन्स्टिट्यूट असतील तर साजिकर आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही अधिक गतिमान होईल। पुढचा घटक आहे सामाजिक सोयी। सामाजिक सोयीमध्ये आपल्याला रेल्वे, रस्ते, दळणवळण यासारख्या सोयी या खूप आवश्यक आहेत। म्हणजे एखादा उद्योग जर दूरच्या भागामध्ये स्थापन झाला असेल तर त्याला कच्चा माल मिळवण्याकरता चांगले रस्ते पाहिजे, वाहतुकीची सुविधा पाहिजे, त्याचप्रमाणे आपला माल बाजारात विकण्याकरता ही सुविधा पाहिजे, कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणाची सुविधा पाहिजे। आज या सुविधा खूप प्रचंड प्रमाणात विकसित झालेल्या आहेत। आज आपण घरी कॉम्प्युटरवर बसून हवी ती वस्तू किंवा अमुक एक वस्तू आम्हाला पूर्व अशी आपण अगदी उत्पादकाशी संपर्क साधू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून। पूर्वी अशा सुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या, परंतु अलीकडच्या काळात या सुविधांची वाढ झाल्यामुळे फार चांगली सोय ही उद्योग जगताची आणि सामान्य लोकांची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये या क्षेत्राचं योगदान हे खूप मोठं आहे। आता हे जे घटक आहेत हे साधारणपणे आर्थिक किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला वृद्धी करण्याकरता गुंतवणूक करावा लागेल अशा स्वरूपाचे आहेत। आता काही आर्थिकेतर की याच्यामध्ये आर्थिक निकष असे आपल्याला लावता येणार नाहीत असे घटक आहेत आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर म्हणजे इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्स हे दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत। म्हणजे केवळ तुमच्याकडे आर्थिक घटक आहे म्हणून तुमचा आर्थिक विकास चांगला होईल असं नाही, तर जर तुमच्याकडे आर्थिकेतर किंवा नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्सची जर वानवा असेल तर तुमचा आर्थिक विकास हा होऊ शकणार नाही। म्हणजेच दोन्ही घटक हे तेवढेच महत्वाचे आहेत। आता आर्थिकेतर घटक कोणते? पहिला घटक आहे जसं मी बघा म्हटलं की देशाचा किंवा समाजाचा सांस्कृतिक वारसा। देशातील लोकांना प्रगतीबद्दल त्यांचं काय मत आहे, ते कितपत पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये उद्यमशीलता किती आहे, नवनवीन करण्याची इच्छा किती आहे, धडाडी किती आहे, याच्यावरून देखील आर्थिक विकासाची गती व पातळीही ठरत असते। जर देशामधले लोक नेमके याच्या विरुद्ध मनोवृत्तीचे असतील तर साहजिकच आर्थिक घटक उपलब्ध असून देखील आर्थिकेतर घटक हे प्रतिकूल असल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर त्या ठिकाणी परिणाम होतो। दुसरं म्हणजे व्यक्तिवैयक्तिक संबंध व प्रेरणा। आपण पाहतो की भारतामध्ये पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती की ज्याच्यामध्ये एक कुटुंब प्रमुख हे सर्व निर्णय हे घेत असत आणि अन्य सदस्य ते फॉलो करत असत किंवा ते पाळत असत। पण व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती प्रेरणा याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचं स्वातंत्र्य हे आहे आणि या स्वातंत्र्याचं मर्यादा घातली तर त्यातून अनेक प्रश्न हे निर्माण होतील आणि मग आर्थिक विकास प्रक्रियेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होईल। म्हणून अलीकडच्या काळात जसं औद्योगिकरण झालं तसं अनेक लहान कुटुंब किंवा विविक्त कुटुंब पद्धती उदयास आली आणि केवळ एका व्यक्तीच्या अंमलाखाली न राहता मला काय वाटतं, मला आयुष्यात काय करायचं आहे, मी काय नवीन करू शकतो हे त्या ठिकाणी महत्वाचं बनलं आणि व्यक्तीला आपली प्रगती साध्य करण्याचे मार्ग हे उपलब्ध झाले। म्हणजे व्यक्ती मेंटली किंवा मानसिकदृष्ट्या या जोखडातून मुक्त झाली। म्हणजे मी काय करू हे ठरवणारे माझे वडील आजोबा असतील तर साहजिकच मला माझ्या इच्छा या साध्य करता येणार नाहीत, पण ज्या वेळेला मला स्वातंत्र्य मिळेल की मला पाहिजे ते मी आयुष्यात करू शकतो, तर अशा वेळेला मग व्यक्ती जर धडाडीची असेल तर ती उद्यमशील असेल तर साहजिकच ती आपली उद्यमशीलता शमवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून मग ती नवीन नवीन उपक्रम हाती घेऊन आर्थिक विकास प्रक्रियेला हातभार लावेल। पण जर या उलट पारंपरिक समाजाचे लोक असतील, एकत्र कुटुंब पद्धती असेल, एका व्यक्तीच्या आदेशाने चालणारं हे असेल तर साहजिकच मग उद्यमशीलतेला वाव मिळणार नाही आणि आर्थिक विकास प्रक्रियेवर देखील मर्यादा येईल. आपल्याकडे पूर्वी वर्णव्यवस्था होती की ज्यामध्ये व्यक्तीने कोणतं काम करावं हे ठरवून दिलेलं होतं आणि त्याच्या बाहेर व्यक्ती जाऊ शकत नव्हती. अलीकडच्या काळात हे नाही आहे, परंतु तरी देखील ही जर व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी व्यक्ती विकासावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचा साहजिकच मग आर्थिक विकासावर देखील मोठा परिणाम होतो. पुढचा जो घटक आहे तो आहे सामाजिक आणि राजकीय संस्था. ज्या देशामध्ये राजकीय पाठबळ असेल, म्हणजे देशातील सरकार हे उद्योगांच्या पाठीशी उभं राहणार असेल, देशातील लोकांना मालमत्तेचा अधिकार असेल, वारसा हक्काचा त्या ठिकाणी अधिकार असेल, तर त्या देशामध्ये उद्यमशीलता वाढायला खूप त्या ठिकाणी वाव असतो. तसंच समाजामध्ये श्रमिकांना जी प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा असेल तर विकासाला अधिक पोषक वातावरण निर्माण होतं. आणि मुख्य म्हणजे कामाच्या प्रति प्रत्येक व्यक्तीची दृष्टिकोन काय आहे. जर एखादी व्यक्ती केवळ बौद्धिक कामालाच महत्व देत असेल तर मग शरीर श्रमाची कामं करणार कोण. आणि मग श्रमिकांकडे की जो शारीरिक श्रम करून आपली रोजीरोटी कमवतो त्याच्याकडे तो हलक्या दर्जाचं काम करतो अशा प्रकारे पाहण्याची वृत्ती निर्माण होते. पण उलट श्रमिकांकडे प्रतिष्ठेने पाहण्याचा, त्यांना प्रतिष्ठा देण्याचा, त्यांचा आदर करण्याची प्रवृत्ती असेल तर साहजिकच आपल्याला अशा देशामध्ये विकासाची गती ही अधिक आढळून येते. अनेक वेळा आपण असं म्हणतो की आपल्याकडे व्हाईट कॉलर पेक्षा ब्ल्यू कॉलर किंवा जे शारीरिक श्रम करत अशा लोकांची खूप गरज आहे. कारण कोणत्याही कामाला कमी न लेखता त्यातून होणारे लाभ हे महत्वाचे आहेत असं मानून शरीर श्रमाची कोणतीही लाज न बाळगता तशा प्रकारचे जर काम करणारा समाज असेल तर साहजिकच तो अत्यंत कष्टाळू असतो आणि कष्टाळू लोकांना विकास करायला फारसा वेळ हा लागत नाही. आणि म्हणून आर्थिक विकासाचे हे जे आर्थिकेतर घटक आहेत, नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्स, हे देखील तेवढेच महत्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता आर्थिक विकास नेमका मोजायचा कसा हे त्या ठिकाणी जसं मी मग म्हटलं हे खूप अवघड आहे. आणि केवळ आर्थिक विकास आहे म्हणून ती अर्थव्यवस्था प्रगत आहे आणि केवळ आर्थिक विकास नाही म्हणून ती अर्थव्यवस्था प्रगत आहे असं म्हणणंही चुकीचं आहे. जर अर्थव्यवस्था फारशी विकसित नसेल परंतु लोक जे आहेत ते समाधानी असतील, गुन्हेगारीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असेल, प्रदूषणाची समस्या फारशी भेडसावत नसेल, शोषणाची समस्या नसेल, तर आपण असं म्हणू शकतो की ज्या गोष्टी आर्थिक विकासातून त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही त्या या समाजामध्ये अगोदरच उपस्थित आहेत. आणि आर्थिक विकासातून देखील सर्व प्रश्न सुटतातच असं नाही, आर्थिक विकासामुळे अनेक नवीन प्रश्न देखील निर्माण होतात. राष्ट्रामध्ये निर्माण होणारा वैरभाव, उद्योजकांना मिळणारं प्रचंड मोठं महत्व, उत्पन्नाचं केंद्रीकरण, श्रमिकांचं शोषण, कामगारांची काम करण्याची स्थिती, कामाचे तास याच्याबद्दल होणारं शोषण, प्रदूषणाचे प्रश्न, असे अनेक प्रश्न आर्थिक विकासामुळे निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आर्थिक विकास झाला म्हणजे सर्व काही झालं असं नाही, तर आर्थिक विकासामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय कसा शोधायचा असंही त्या ठिकाणी खूप महत्वाचं बनलेलं आहे. आज विकसित देशामध्ये किंवा एकूणच जागतिक तापमानामध्ये जे बदल झालेले आहेत त्याला कोण जबाबदार आहे. विकसित देश, विकसनशील देश याच्यामध्ये ही जबाबदारी ढकलायची त्या ठिकाणी चढावड लागलेली असते. परंतु आर्थिक विकास हा काही अगदी निर्दोष आहे असं नाही. आणि म्हणून ज्यावेळेला आपण आर्थिक विकासाचा चर्चा करतो त्यावेळेला या दोन्ही बाजूंकडे आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. पण एक म्हणता येईल की आर्थिक विकासामुळे निर्माण होणारे प्रश्न जरी विचारात घेतले तरी आर्थिक विकास नको असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मानवाला अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, संरक्षण, चांगलं जीवन जगण्याचं वातावरण ही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. ती केवळ सरकारची आहे असं मी म्हणणार नाही, प्रत्येकाची आहे. आणि म्हणून आर्थिक विकास हा अत्यंत महत्वाचा प्रश्न, इश्यू आज आपल्याकडे बनलेला आहे आणि आपणही त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहावं अशी मी आपल्याला विनंती करेल. धन्यवाद.